आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचं नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी। वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी। महाराष्ट्रात भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार। आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झाली। सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं।
फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को NCDC के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर मिलेगा। साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है।
केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची आज मंजुरी मिळाली। राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर झालं। राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपवून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता। दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं। उद्या लोकसभेत या संदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून आज सकाळी संसदेच्या आवारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला। नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला। याविषयी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले,
राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में। अब जब सरकार तैयार है, गृहमंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं। मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है।
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वाक्षरी केली। या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो। तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते। देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे। त्यात 344,00,000 हेक्टर जमिनीवर भात आणि 180,00,000 हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5,00,000 हेक्टरने वाढलं आहे। श्री अन्न अर्थात भरड धान्याखाली 168,00,000 हेक्टर जमीन असून 106,00,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस तर 103,00,000 हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड झाली आहे। ऊसाखाली 58,00,000 हेक्टर तर तागाची लागवड 6,00,000 हेक्टर क्षेत्रात आहे। राज्यात भूसंपादन, पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला। हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला। मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी केला गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँका एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा तयार करत असताना त्यांच्यावर अर्थपूर्ण मानवी देखरेख असायला हवी असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज नोंदवलं. मुंबईत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. एखाद्या चुकीसाठी तंत्रज्ञानाला जबाबदार ठरवणं रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह नाही असंही ते म्हणाले. बँका ग्राहकांना देत असलेली सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मानवी क्षमतांची जागा घेण्यासाठी नाही असं त्यांनी बँकांना सुचवलं. पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.4% राहील असा अंदाज फिच रेटिंग या जागतिक मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. ऊर्जा पुरवठ्यावर संकट आलं तरीही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या सलग 3 वर्षांच्या तुलनेत हा दर कमी असला तरी तो भारताला मिळालेल्या BBB मानांकन वर्गातल्या इतर अर्थव्यवस्थांच्या सरासरी दराच्या तिप्पट आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करायचा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेनं आज एकमतानं संमत केला. राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर अरुण राज यांनी हा प्रस्ताव मांडला. नीट परीक्षा यंत्रणा रद्द करून 12वीतल्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश द्यावा असं ते म्हणाले. झारखंड सरकारनं आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. भरती परीक्षा पद्धतीत आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी असल्याचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. भाजपा या आंदोलकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी आज केला. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आमंत्रित केलं आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्टेमिस कराराअंतर्गत नासाने हे आमंत्रण दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कृती दलाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्टला इस्रोच्या बंगळुरू इथल्या मुख्यालयात पार पडली. त्यासाठी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते. पश्चिम कोलंबियातली 10-12 शहरं आणि गावांमध्ये काल झालेल्या तीव्रतेच्या भूकंपामुळे 250+ जास्त लोक दगावले तर 3000+ अधिक लोक बेपत्ता झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तिथे आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. काली परेरा चोको आणि मनीझालेस इथल्या महापौर आणि गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये किमान 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1600 इमारतींचं नुकसान झाल्याचं किंवा त्या कोसळल्याचं वृत्त आहे. सिरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना त्यांच्या सिरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या असद यांची सत्ता 1.5 वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रथमच असा निकाल दिला गेला आहे. असद आणि त्यांचे निकटवर्तीय सध्या रशियात असून त्यांना सिरियात परत पाठवण्याची मागणी सिरियाच्या नवीन सरकारने केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या रुस्टेनबर्ग शहराजवळ एका बंद पडलेल्या खाणीत किमान 14 कामगारांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अनेक जण जखमी झाले आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचे नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी. वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. महाराष्ट्रात भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, 1000+ बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.